सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. एंड एज आई सेड, मी आज स्टुडिओ मध्ये नाहीये, मी आता आलेलो आहे चिंचोळ्याच्या टेकडीजवळ. आणि या टेकडीवरती ग्रीन रिव्होल्यूशन, सगळे डॉक्टर्स, वेगवेगळ्या बिझनेस पर्सनॅलिटीज आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमधली लोक एकत्र आली आहेत आणि इकडे प्लांटेशनचं काम सुरू आहे. सध्या आपल्या सोबत एक हँडसम डॉक्टर आहेत, डॉक्टर सुधीर ललवानी. सर, खूप खूप स्वागत आहे मॉर्निंग नंबर 1 मध्ये.
थँक्यू रुद्रा, यू आर मोस्ट वेलकम अँड यू आर डुईंग व्हेरी गुड जॉब फॉर ग्रीन रिव्होल्यूशन ग्रुप. अँड आय रिक्वेस्ट ऑल नासिककर टू कम अँड जॉईन अस फॉर द प्लांटेशन. प्लांटेशन इज अ नीड ऑफ नासिक अँड एव्हरीवन शुड मस्ट डू द प्लांटेशन टुडे. थँक्यू.
ग्रेट. आणि मला सगळ्यात आधी तर एक सांगा, किती वाजेपासून सकाळी तुम्ही सगळे म्हणजे इकडे जमलात?
आम्ही सकाळी 6 वाजेपासून इथे जमलो आहे. टँकरच्या व्यवस्थापासून टँक्स आणायच्या, त्यानंतर माती वगैरे, फावडे वगैरे सगळं आणण्यासाठी पूर्ण ग्रीन रिव्होल्यूशनची टीम जमा झालेली आहे. आणि आजच नाही, गेल्या 8 दिवसापासून सगळेजण इथं प्रिपरेशन करताय. अँड लास्ट 3 मंथ पासून सगळेजण ग्रीन रिव्होल्यूशनचे येऊन इथे खड्डे तयार केले, इथले दगड वगैरे काढून. त्यानंतर ईपीसी कंपनीने आम्हाला खूप हेल्प केलं, त्यांनी आम्हाला वॉटर प्रोव्हाइड केलं. त्यासाठी आमच्या ग्रुपच्या लोकांनी पण प्लम्बिंग वगैरे करून इथे टेकडीपर्यंत पाणी आणलं आणि आता आमचं वर्क जस्ट स्टार्ट झालं आहे. आणि इथे नाशिकचे जेवढे स्कूल आहे, अशोका स्कूल आहे, डे केअर स्कूल आहे, कॅम्ब्रिज स्कूल आहे, या सगळ्या स्कूलचे स्टुडंट आणि सगळ्यांनी आम्हाला उत्तम छान रिस्पॉन्स दिला आहे आणि सगळे स्टुडंट येत आहे आणि प्लांटेशन चालू आहे छान.
क्या बात. आणि नाशिक इकडे काय काय होणार आहे ते सगळं तुम्हाला मी ऐकतो. 93.5 रेड एफएम बजाते रहो,
बजाते रहो.